भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नीटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतिसी तुळना नसे अणुपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरु मंदार धा कुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्त ही पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत संबंधादि रोग व्याधि समस्त ही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडणु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती। इति श्री रामदास सकृतं संकट निरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णम्।